मामी जा ना पण त्याला लक्षाच्या अनुकूल चांगलं आवडून दे म्हणून करून देणार ना त्याला म्हणायचं करून दे